नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला आहे. 10 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी केजरीवाल यांना कोणतेही सार्वजनिक वक्तव्य करता येणार नाही, तसंच कार्यालयात जाऊन कोणत्याही सरकारी कागदपत्रांवर स्वाक्षरी करता येणार नाही. या अटींवर जामीन मंजूर करण्यात आल्याचं न्यायालयानं दिलेल्या आदेशात म्हटलं आहे. दरम्यान केजरीवाल यांना मिळालेल्या जामिनातून देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम असल्याची बाब स्पष्ट झाली असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते तथा लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौक इथं राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात चेंबूर इथं मूक आंदोलन, तसंच अकोल्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या उपक्रमासाठी आतापर्यंत 1,20,000 अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक 5,000 लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीनं राज्यात एकूण 50,000 योजना दूतांची 6 महिन्यांसाठी निवड केली जाणार असून या योजना दूतांना दरमहा 10,000 रुपये मानधन दिलं जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातल्या जैवविज्ञान संकुलाने जैवविज्ञानामधील संशोधन आणि प्रशिक्षणासाठी कोल्हापूरच्या सीमा बायोटेक आणि भारत सरकारच्या इंडियन काउन्सिल फॉर एग्रीकल्चर रिसर्च सेंटर या दोन संस्थांशी सामंजस्य करार केला. कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल या करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. लातूर जिल्ह्यात उद्यापासून 2 ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता ही सेवा अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ करावा असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं आहे. या अभियानाच्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त प्रभात फेरी काढून स्वच्छतेबाबत जनजागृती करावी असं आवाहनही घुगे यांनी केलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात जलसंधारणाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मोताळा तालुक्यातल्या शेलगाव ग्रामपंचायतीला राज्य शासनाचा अटल भूजल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या भूजल ग्राम समृद्ध स्पर्धेत बक्षीस मिळालं आहे. काल नाशिक इथं झालेल्या कार्यक्रमात राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शेलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी हे बक्षीस स्वीकारलं. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई नगरपालिकेतर्फे यावर्षी गणेश विसर्जनासाठी शहरात 3 कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी ही माहिती दिली. नांदेड जिल्ह्यात एक पेड मा के नाम या अभियानांतर्गत येत्या मंगळवारी एकदिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करून त्याचं छायाचित्र मेरी लाईफ पोर्टलच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचं आवाहन शासनातर्फे करण्यात आलं आहे. या अभियानांतर्गत राज्यात मार्च 2025 पर्यंत 4,30,00,000 झाडं लावण्याचं उद्दिष्ट आहे. मनमाड काचीगुडा अजिंठा एक्सप्रेस आता मनमाड स्थानकावरून दररोज रात्री 8:40 म्हणजेच सध्याच्या वेळेपेक्षा 10 मिनिटं लवकर सुटणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात विविध कार्यक्रमांमध्ये लेझर लाईट्स बीम लाईट्सच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. येत्या 11 नोव्हेंबरपर्यंत ही बंदी लागू असेल असे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी जारी केले आहेत. पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी 2 दरवाजे आज बंद करण्यात आले असून विसर्ग आणखी कमी करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या 4 दरवाजातून पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. Thank you.